आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला आरक्षणासाठी प्रत्येक राज्यातल्या खासदारांची संख्या 50% वाढणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. सरकारनं सादर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाचा महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंध नसल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश नारायण सिंग यांची बिनविरोध निवड. भोंदूबाबा अशोक खराची संबंधित संस्थांच्या मालमत्तांवर सक्त वसुली संचालनालयाचे छापे. आणि अमरावतीमध्ये मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची चौकशी करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश. महिला आरक्षण लागू करण्यासाठी सर्व राज्यातल्या खासदारांची संख्या 50% वाढणार आहे, त्यामुळे कुठल्याही राज्याच्या प्रतिनिधित्वावर अन्याय होणार नाही असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलं. महिला आरक्षण विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 2029 पासून महिला आरक्षण लागू करायचं असेल तर आता हे विधेयक मंजूर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळानं मान्यता दिल्यानुसार चालू जनगणनेत जातनिहाय गणना होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. काँग्रेसमुळे देशात 50 वर्ष मतदारसंघ पुनर्रचना होऊ शकली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
परिसीमन के प्रावधान से ही SC और ST जो जिसकी संख्या बढ़ती है उसकी सीटें भी बढ़ने का प्रावधान है. तो एक प्रकार से जो परिसीमन का विरोध कर रहे हैं वो SC और ST सीटों की बढ़ोतरी का विरोध कर रहा है, वो ध्यान में रखिए.
देशातल्या 120 लोकसभा मतदारसंघात 20 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणं खासदारांना शक्य नाही, त्यामुळे मतदारसंघ फेररचना आवश्यक असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खासदारांच्या संख्येत वाढ करताना संसदेच्या कामकाजाची वेळ वाढवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत आजही महिला आरक्षणाच्या संदर्भातलं 131वं संविधान दुरुस्ती विधेयक, पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. याविषयी अधिक तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
देशातल्या कोट्यवधी महिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विधेयक सादर केलं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णादेवी म्हणाल्या. निर्णय प्रक्रियेत महिलांना योग्य स्थान देण्यासाठी हे विधेयक आणलं आहे. सरकारनं सादर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. देशातल्या निवडणुकांचं गणित याद्वारे बदलण्याचा घाट सरकारनं घातला आहे, यामुळे दलित आणि ओबीसींचे हक्क डावलले जातील असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्यातल्या काही शब्दांवर सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राहुल गांधींनी प्रधानमंत्र्यांची माफी मागावी अशी मागणी केली. सर्व महिलांचा त्याग, कष्ट आणि धैर्याला सलाम म्हणून हे विधेयक आणलं जात असल्याचं भाजपच्या हेमा मालिनी म्हणाल्या. देशातली संघराज्यव्यवस्था विस्कळीत करण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप द्रमुकच्या के कनिमोळी यांनी केला. काँग्रेसच्या शशी थरूर यांनी यावर विस्तारानं चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जी यांनी सर्व महत्वाच्या पदांवर महिलांसाठी 50% आरक्षण ठेवण्याची मागणी केली.
106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम आजपासून लागू झाल्याची अधिसूचना जारी झाली आहे. 2023 संसदेने हा कायदा संमत केला. या कायद्यामुळे लोकसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या विधानसभांसह सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा फिरत्या पद्धतीनं राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश नारायण सिंग यांची बिनविरोध निवड झाली. केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा यांनी हरिवंश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. भाजपा खासदार एस फँगनॉन कोन्याक यांनी अनुमोदन दिलं. 9 एप्रिल रोजी हरिवंश यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरिवंश यांचं अभिनंदन केलं.
सदन की ओर से मेरी तरफ से मैं श्रीमान हरिवंश जी को बहुत बहुत बधाई देता हूँ और शुभकामनाएं भी देता हूँ.
सलग तिसऱ्यांदा उपाध्यक्ष म्हणून झालेली निवड सभागृहाचा हरिवंश यांच्यावरचा ठाम विश्वास असल्याचं दर्शवतं. माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीदिनीच त्यांचे सहकारी हरिवंश यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याचं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पक्षांच्या गटनेत्यांनीही हरिवंश यांचं अभिनंदन केलं. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे गोरेगाव पश्चिम इथल्या मोतीलाल नगर पुनर्विकास योजनेच्या आराखड्याचं अनावरण आज झालं. 143 एकरात विस्तारलेला या प्रकल्पाचा पुनर्विकास अदानी समूहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खराची संबंधित संस्थांविरुद्ध आर्थिक गुन्हे तपासाचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयानं आज नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. शरणपूर इथल्या खराच्या एका मालमत्तेमधून काही कागदपत्र आणि संगणकीय उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी 13 एप्रिल रोजी खरात, त्याचा सनदी लेखापाल प्रकाश पोफळे, खरातचे नातेवाईक आणि काही सहकारी पतसंस्थांच्या शाखांशी संबंधित व्यावसायिक आणि निवासी जागांवर छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी 42 लाख रुपये रोख आणि 2 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. अमरावतीमध्ये मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणातल्या पीडितांचे व्हिडिओ समाज माध्यमांवरून काढून टाकावेत आणि व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची चौकशी करावी असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी वेळेत चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवालही आयोगाने 5 दिवसात मागवला आहे. नाशिक इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर इथं येणाऱ्या भाविकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसर आणि शहरातील अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे. बांधकामं, टपऱ्या आणि अनधिकृत दुकानं यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत, म्हणून ही कारवाई केली जात असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 526 अंकांची वाढ झाली आणि तो 78,515 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 165 अंकांच्या सुधारणेसह 24,362 अंकांवर बंद झाला. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला आरक्षणासाठी प्रत्येक राज्यातल्या खासदारांची संख्या 50% वाढणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. सरकारनं सादर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाचा महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंध नसल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश नारायण सिंग यांची बिनविरोध निवड. भोंदूबाबा अशोक खराची संबंधित संस्थांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे. आणि अमरावतीमध्ये मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची चौकशी करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.